निर्गम अध्याय 30।
तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर,
ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी। तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी। वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात, आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा। त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात। त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांचा उपयोग होईल। हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावेत। वेदी अंतरपटासमोर ठेवावी।
आज्ञापटाचा कोश
अंतरपटाच्या मागे असेल। आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल। याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन। अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल।
त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा। पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल, तेव्हा त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा।
याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुगंधी धूप सतत पिढ्यान पिढ्या जाळीत जावा। तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये। अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित करावे। पिढ्यान पिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चितासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित करावे। ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांची शिरगणती करशील, तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये। म्हणून त्यातल्या प्रत्येक इस्रायलाने स्वतःच्या जीवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा। जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा। हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे। 20 वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने परमेश्वराकरता हे समर्पण करावे। तुम्ही आपल्या जीवाबद्दल प्रायश्चित म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल। तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये। इस्रायल लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घ्यावा आणि त्याचा दर्शन मंडपामधील सेवेसाठी उपयोग करावा। हा पैसा इस्रायल लोकांच्या जीवाबद्दल प्रायश्चित दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ परमेश्वरासमोर राहील। परमेश्वर मोशेला म्हणाला, पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे। त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा। ते दर्शन मंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे। या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत। दर्शन मंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत, नाहीतर ते मरतील। अहरोन व त्याचे वंशज याच्यासाठी हा पिढ्यान पिढ्या निरंतरचा विधी व्हावा। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे 500 शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, 500 शेकेल सुगंधी बच आणि पवित्र स्थानाच्या शेकेला प्रमाणे 500 शेकेल तज आणि एक हिनभर जैतुनाचे तेल घे व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र सुगंधी तेल तयार कर. या तेलाने दर्शन मंडप व साक्षी कोश तसेच मेज व त्यावरील सर्व वस्तू, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी तसेच होमवेदी व होमवेदीच्या सर्व वस्तू आणि गंगा व त्याची बैठक या सर्वांना अभिषेक करावा, त्यांना पवित्र करावे, म्हणजे ती परम पवित्र ठरतील. ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील. इस्रायल लोकास तू सांग की पिढ्यान पिढ्या तुम्हास माझ्यासाठी हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार. हे तेल कुणाही मनुष्याच्या अंगाला लावायचे नाही व या प्रकारचे तेल कोणीही तयार करू नये. हे तेल पवित्र आहे आणि तुम्ही याला पवित्रच मानावे. जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परक्याला लावील तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढून टाकावे. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधा बिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी. या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात आणि गंधाच्या कसबाप्रमाणे मिसळून मिठाने खारावलेले निर्भय, शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे व ते दर्शन मंडपामधील ज्या साक्ष कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन तेथे ठेवावे. ते तुम्ही परम पवित्र लेखावे. हे परमेश्वरासाठी पवित्र लेखावे. त्यासारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही स्वतःसाठी तयार करू नये. सुवास घेण्याकरता कोणी असले काही तयार करील तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढून टाकावे.